माझं काय असं मी आपल्याला माशी जे वर्णन करून सांगितलं त्याच्यामध्ये आता तिसरा लक्षणांचा जो गट आहे त्यामध्ये सामान्यपणे हे सर्व सिनियर सिटिझन्स असतात. आपण आयुष्यभर काम केलं, आपण आयुष्यभर नोकरी केली, उद्योगधंदा केला, गृहिणी म्हणून वावरलो, आपण आपल्या मुलांचं संगोपन केलं, आपण आपला संसार उभा केला, आपल्या संसारामध्ये सुखदुःखाचे प्रसंग आपण शेअर केले आणि आता हळूहळू निवृत्तीकडे आपण वळू लागलेलो आहोत आणि काही वेळेला काही लोकांच्या बाबतीत पैल तीर दिसू लागलेला आहे. अशा अवस्थेतली ही सर्व मंडळी असतात. यांची महत्त्वाची तक्रार अशी असते की आपण जर त्याचा प्रामुख्याने विचार केला तर कंबर दुखणे, पाय दुखणे हा भाग त्यामध्ये होऊन गेलेला असतो, पण आता जी तक्रार सुरू होते ती काही वेगळीच तक्रार सुरू होते. तर आपण आता पाहूया काय होतं. माझ्याकडे स्मिता नावाच्या आजी वय वर्ष 62 आल्या आणि त्यांनी मला असं सांगितलं की काय डॉक्टर, परवा माझ्या हृदयासंबंधाने काही मला शंका उपस्थित झाल्या, त्या मी डॉक्टरांना सांगितल्या. त्यावर डॉक्टरांनी मला असं सांगितलं की तुम्ही तुमची एंजिओग्राफी करून घ्या. ही एंजिओग्राफी कशी करायची असं मी त्यांना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी मला असं सांगितलं की आपल्याला आपल्या जांघेच्या मध्ये ज्या शिरा असतात, रक्तवाहिन्या असतात, त्याच्यामध्ये आम्ही एक छोटीशी तार घालू, त्याच्यामध्ये आम्ही एक कॅथेटर घालू आणि त्यांनी मग आम्ही तुमच्या हृदयापर्यंत पोचून तिथे काही द्रवपदार्थ आणि त्यामध्ये रंगीत द्रवपदार्थ सोडून तो आम्ही एक्सरेमध्ये बघू वगैरे वगैरे वगैरे. त्या तपासणीमध्ये त्यांना कुठल्याही प्रकारचा आजार काही आढळला नाही त्यामुळे त्या खुश होत्या. पण त्यानंतर मात्र ही तपासणी होऊन गेल्यानंतर 15 अंतरानंतर त्यांना नवीनच तक्रार सुरू झाली, जी अर्थातच सर्व पेशंट जे करतात की सर्व पेशंटचा जो विचार असतो हा मर्यादित माहितीवर आधारित असतो आणि त्यामध्ये सर्वात मोठी एक खोट आहे ती म्हणजे सर्व पेशंट हे फक्त कॅलेंडरला धरून विचार करतात. म्हणजे आता ह्या आजींची जी तपासणी होती ही 1 झाली होती आणि त्यांना 16 कमरेकडे दुखायला लागलं होतं, जे त्यांच्या खुब्यामध्ये थोडंसं दुखत आहे की काय असं त्यांना वाटत होतं. पण त्या एका बाबतीत मात्र निश्चिंत होत्या की मी बसलेली असताना आणि कितीही वेळ मी बसले तरी मला बिलकुल दुखत नाही, पण मी जर उभी राहिले तर मला 4 ते 5 खाली बसावंच लागतं, अदरवाईज हे खुब्याकडे दुखणं जे आहे हे माझ्या मांडीकडे जातं आणि मला इतक्या तीव्र वेदना होतात की मला अक्षरशः रडायला येतं. मी त्यांना विचारलं की हे जे तुम्ही आत्ता मला सांगितलं ह्याच्यामध्ये तुम्ही चालायला लागलात तर काय होतं, तर त्या म्हणल्या अहो तुम्हाला काय सांगू, मी पूर्वीच्या काळी आमच्या कोपऱ्यावर राम मंदिर आहे त्या ठिकाणी चालत जायचे, जवळजवळ 1 मी जायचे, 1 यायचे, तिथे मी 4 मारायचे, प्रदक्षिणा घालायचे, पण आता मात्र मी 50 पावलं 100 पावलं झाल्यानंतर मला इतका थकवा येतो एका पायामध्ये, एकाच पायामध्ये, की मी खाली बसते. काही वेळ बसल्यानंतर, देवाचं नाव घेतल्यानंतर आणि थोडासा आराम केल्यानंतर, हाशहुश केल्यानंतर माझा पाय दुखायचा थांबतो आणि मी परत चालायला सुरुवात करते. पण मी परत तेवढं अंतर चालले की अगदी नियम असल्यासारखा माझा पाय परत नव्याने दुखायला लागतो. आता हे जे वर्णन आहे ह्याच्यामध्ये मी जेव्हा त्यांना असं विचारलं की ठीक आहे, मला तुम्ही जे बोललात हे समजलं की तुम्ही उभ्या राहिल्यावर आणि चालल्यावर तुम्हाला त्रास होतो, बसलेलं असताना तुम्हाला त्रास होत नाही, झोपल्यावर काय होतं, त्यावर त्या असं म्हणल्या की झोपल्यावर पाय मी सरळ करू शकत नाही, मी गुडघ्यामध्ये पाय वाकवू शकत नाही, मी मांडी घालून बसू शकत नाही आणि कुशीवर वळताना पण मला दुखतं. थोडक्यात मंडळी सांगायचा मुद्दा असा की आता हा जो त्रास आहे ह्याच्यामध्ये बरेच इतरही त्रास थोड्या थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला दिसत आहेत. मग मी त्यांना असं विचारलं की आता पहा, जे मी तुम्हाला पण आता सांगतोय की सामान्यपणे 30-40 जेव्हा आपल्या समाजाची एकंदर आर्थिक स्थिती आणि एकंदर उपलब्ध असलेल्या उपचार पद्धती, माहिती, संशोधनाची, परस्पर संपर्काची साधनं जेव्हा मर्यादित होती, त्या काळी पेशंटना आम्ही असं सांगायचो की अहो आजोबा आता तुमचं वय झालं, आता हे असंच होणार, तुम्ही आता असं करा, तुम्ही आता जे काय देवळात जाता, कीर्तनाला जाता, जे काय वाचता, तुम्हाला जे काय बारीकसारीक तुमच्या कट्ट्यावरती बसून गप्पा मारायला आवडतात ह्याच्यामध्ये तुम्ही लक्ष घालायला हरकत नाही, तुम्ही तुमच्या बाजूनी काही समाजसेवा करता, सिनियर सिटिझन आहात, तुमच्या अनुभवाचा फायदा नवीन विद्यार्थ्यांना देता, त्यांना तुम्ही शिकवता, तुम्ही तुमचे संस्कार वर्ग चालवता, तुम्ही तुमच्या संस्कार वर्गामध्ये काही आसनं करून दाखवता वगैरे वगैरे, हे तुम्ही करा. हे आता असंच होणार, वय आपलं झालं, वयानुसार हे असंच होतं, त्याच्यामध्ये आजार काही नाही, तुम्ही त्याचा फार नको तेवढा विचार करू नका. पण गेल्या 30-40 वर्षात जे बदल झाले, ज्यामध्ये आमच्या शास्त्रात बदल झाले, तसेच पेशंटच्या विचारामध्ये बदल झाले, पेशंटच्या अपेक्षा, पेशंटची एखादी गोष्ट करण्याची इच्छा, इच्छाशक्ती, आर्थिक पाठबळ, संपर्काची साधनं, ह्यामध्ये झालेल्या क्रांतीमुळे पेशंट आता आम्हाला असं सांगतात की अहो नाही डॉक्टर, मला काय आहे, माझ्या नातीकडे मला अमेरिकेला जायचं आहे आणि तिच्या ग्रॅज्युएशनला मला तिथे अर्धा तास उभं राहायचं आहे तिच्याबरोबर. किंवा एखाद्या आजी असं सांगतात की अहो नाही, आता वय जरी झालं तरी मला चारधामला जायचं आहे, मला कैलास मानसरोवर रात्री यात्रेला जायचं आहे, मला पिठापूरला जायचं आहे, मला पंढरपूरला जायचं आहे, मला वारीला जायचं आहे, तेव्हा तुम्ही काहीही करा पण मला बरं करा. आता गमतीचा भाग बघा, आपल्या शरीरामध्ये वय होण्याची क्रिया, त्यामुळे होणारे बदल, त्यामुळे काही लोकांमध्ये होणारे बिघाड, हे गेले 1000 वर्ष, 2000 वर्ष, 5000 वर्ष चालू आहेत. पण मग आता असं काय बदललं की ह्याकडे आम्ही जास्ती प्रमाणात लक्ष द्यायला लागलो? तर तो बदल असा झाला की तुम्ही आता हे जे काय बोलता ह्याचं आतमध्ये जे कारण आहे, हे कारण काय आहे, कुठे आहे, किती आहे, हे आम्हाला 100% माहिती आहे. यामध्ये चांगली गोष्ट अशी आहे की हा आजार नव्हे, तर ह्याच्यामध्ये वयानुसार होणारे हे बदल आहेत आणि बऱ्याच प्रमाणात ते उपचारांनी आम्ही दुरुस्त करू शकतो. हे जे मी बोललो, ही सगळी लक्षणं आणि ही माहिती, ही लक्षणं गट 5व्याला लागू पडतात. आता 6वा जो गट आहे तो दिसायला, बोलायला, समजून घ्यायला 5व्या गटासारखाच आहे. किंबहुना बऱ्याच वेळा हीच फसगत होऊ शकते की 5व्या गटातली लक्षणं आणि 6व्या गटाची लक्षणं ही सारखीच असतात. मग असं वेगळं काय त्या 6व्या गटात आहे? तर जर तुम्ही कमरेचा एक्सरे काढलात, पुढे वाकून, मागे वाकून वगैरे, तर त्यामध्ये हे जे मणके आहेत, हे मणके पुढे मागे डुकडुकत आहेत, पुढे मागे हलत आहेत, असं त्यामध्ये दिसतं. हा एक त्यातला भाग झाला. दुसरा भाग, ह्या एक्सरेमध्ये आपल्या कमरेच्या मणके जे आहेत ते एका ओळीत असले पाहिजे, त्यांचा विशिष्ट बाक असला पाहिजे, तो तसा न राहता तो बिघडतो आणि त्यामध्ये मग पेशंटना आपल्या कमरेमध्ये बाक आलेला आहे, आपली कंबर आता वाकडी झालेली आहे हे जाणवतं किंवा एक्सरेमध्ये आम्हाला ते दिसतं. थोडक्यात लक्षणं गट 5 आणि 6 याच्यामध्ये एक्सरे केल्याशिवाय किंवा स्कॅन केल्याशिवाय हा जो बदल आहे, हा जो फरक आहे, हा व्यवस्थित बाहेरून दिसू शकत नाही. थोडक्यात मी आपल्याला आता असं सांगेन की आपण लक्षण गट 1 आणि 2 पाहिले ज्यामध्ये पाठ दुखते, कंबर दुखते, 3 आणि 4 पाहिले ज्यामध्ये पाय दुखतो थोड्या प्रमाणात, जास्ती प्रमाणात, आणि आता गट 5 आणि 6 पाहिले, तेव्हा माझं कायचं उत्तर असं की 5 आणि 6 वेगळं असं आहे की हा आजार नव्हे, ही झीज नव्हे, तर हा शरीरात वयानुरूप झालेला बदल आहे. ह्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे आणखीन संकल्पना ह्यात येतात, त्या म्हणजे हा निसर्ग नियमाने वाढत जातो, त्यामुळे आज जी तुम्हाला तक्रार आहे ही काळानुरूप पुढल्या वर्षी आणखीन 1/2% का होईना पण निश्चित वाढू शकते. त्याबाबतीत पेशंटचं असं म्हणणं असतं, असं जर असेल तर मग मी आजच त्याचं ऑपरेशन करून घेऊ का? तर ह्या प्रश्नाबाबत विविध मुद्दे लक्षात घेऊन चर्चा करून त्याचा निर्णय घेतला पाहिजे. एक आपण मुद्दा लक्षात घ्यावा की पेशंट तक्रार घेऊन आला आणि त्यांनी त्याची तक्रार सांगितली म्हणजे मग मी सर्जन आहे म्हणून मी ऑपरेशनच करा असं सांगतो, असं निश्चित नाही. शेवटी बदलत्या काळानुरूप ज्या वेळेला आमच्या क्षेत्रामध्ये कन्झ्युमरिझम, कन्झ्युमर प्रोटेक्शन ॲक्ट आणि ग्राहक उपभोक्ता ही गोष्ट पेशंटच्या जागी आली, त्यावेळेला आम्ही पेशंटना असं सांगतो की आम्ही काय करू शकतो हा त्यातला महत्त्वाचा मुद्दा नसून तुम्हाला काय हवं आहे आणि तुम्हाला ते झेपणार आहे का, असा विचार आपण आता नव्याने करायला लागलं पाहिजे.